सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर श्रुति आपके साथ है। यस, आरजे श्रुति के साथ। और एक बहुत ही बढ़िया बात, तारक मेहता का उल्टा चश्मा के सारे व्यूअर्स के लिए खुशखबर है। और खुशखबर ये है कि आज से उनकी सीरियल की शूटिंग शुरू हो चुकी है आफ्टर 115 डेज, 115 दिवसांनंतर। म्हणजे हा शो इतका हिट आहे ना की बऱ्याच वेळा ह्याचे जुने एपिसोड सुरू असतात आणि तरीसुद्धा लोक बघत असतात, त्यामुळे फार लॉकडाऊनमध्ये वेगळं काही घडलं नसेल त्यांच्यासाठी। पण आता नवीन एपिसोड बघायला मिळणार आहे, हा डेफिनेटली आनंद आहे प्रत्येक सिरियलच्या प्रत्येक रेग्युलर व्ह्यूअरसाठी। सो फायनली दिस सिरियल इज ऑल सेट टू शो अस न्यू एपिसोड्स। हां, दॅट इज मोर इम्पॉर्टंट, न्यू एपिसोड्स। सो वेलकम है भाई। आणि सगळे मेजरमेंट्स, सगळ्या प्रिकॉशन्स ठेवूनच शूटिंग होणार आहे। क्रू मेंबर्स खूप कमी झाले आहेत, एका सीनमध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती नको असे बरेच नियम आहेत, पण हे सगळे नियम पाळूनच शूटिंग होणार आहे सगळ्याच सिरियल्सचं। सो आय एम विशिंग ऑल द बेस्ट फॉर एव्हरी सिरियल क्रू मेंबर्स आणि ॲक्टर्स, एंटरटेनर्स सगळ्यांनाच। सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची। 93.5 रेड एफ एम बजाते रहो।